भाई स्लो मोशन में ही सही, लेकिन चीजें जो है वो शुरू हो चुकी है, पर आप लोगों ने अब अपना ज्यादा ध्यान रखना है, सब नहीं एक्चुअली, मतलब मास्क पहनना है, हैंड ग्लव्स पहनने हैं, और साथ ही साथ सैनिटाइजर जो आपके साथ तो आपने रखना ही है पर उसका यूज भी करते रहना है। आकांक्षा मैं आपके साथ ओनली ऑन सुपर इट्स 93.5 रेड एफएम। येस, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज सेलेब कट्ट्यावर आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे भागो मोहन प्यारे, जो पार्ट टू आलेला होता त्या सिरियल मधली दीप्ती सामळकेतकर। सो दीप्ती आता फोन लाईन वर आहे। हॅलो दीप्ती।
हाय आकांक्षा,
कशी आहेस?
एकदम मस्त।
सगळे मस्त आहेत आता ऍक्च्युअली। काय की सध्या आता सिच्युएशन अशी आहे की सगळ्यांना फ्रीडम सुद्धा मिळालंय, पण आता स्वतःची काळजी सुद्धा घ्यायची आहे। मला तर आता हे विचारायचंय की सध्या शूट्स बंद आहेत, सो तुझं रुटीन कसं बदललंय म्हणजे या 2.5 महिन्यांमध्ये?
या आकांक्षा, मी हे लॉकडाऊन खूप जरा जास्तच पॉझिटिव्हली घेतलंय। मी कम्प्लिटली ते मला स्वतःला डेडिकेट केलंय, फॅमिलीला तर केलंच आहे पण स्वतःलाही। सकाळी उठते आणि रिलीजियसली हे 2.5 महिने मी एक्सरसाइज करते, ऑनलाईन ट्रेनिंग घेतीये, कारण शूटिंग मध्ये असल्यामुळे ना तेवढा वेळ मिळत नाही स्वतःसाठी। पण आता घरीच आहोत तर वेळ मिळालाय तर मी तो पुरेपूर त्याचा वापर करून घेते। सो सकाळी एक्सरसाइज झाल्यावर मग घरची साफसफाई, आवराआवरी आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं, आणि त्याचबरोबर म्हणजे घरचा स्वयंपाक करूनही मी थोडं स्वतःच्या डाएटची पण काळजी घेते। आणि मग त्यानंतर माझ्या मुलीची शाळा चालू झालीये, सो त्या ह्याच्या घरी वेळ जास्त देणं, पत्ते खेळणं, असं बरंच। एक लँग्वेज शिकते मी, म्हणजे स्पॅनिश शिकते, ऑफकोर्स ते ऑनलाईन आहे, कम्प्लिटली अशी मी प्रो नाही झाली आहे त्याच्यात, पण जे मला करता नाही आलं ते मी करते सगळी बाकीची काळजी घेऊन।
आपल्या गप्पा सेलेब कट्ट्यावर सुरू आहेत दीप्ती सामळकेतकर सोबत, त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।